कसे पाहिजे की शब्दात ताकद पाहिजे, शब्दात शक्ती पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स, कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टीचा वापर आपण केला पाहिजे हे आपल्याला समजलं तर अवश्य आपल्या जीवनात आनंद म्हणा, सुख म्हणा, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चिंता मुक्त बनू शकू किंवा आपण तणाव मुक्त होऊ शकू. अजून एक गोष्ट, कला प्रत्येकांमध्ये आहे, भगवानाने सगळ्यांमध्ये कला दिलेली आहे. आपली कला दुसऱ्यांना देण्याची एक आवड निर्माण करा. आजच्या या स्पर्धेच्या युगात पूर्णतः आपण सगळेजण मान्य करतोय स्पर्धेचं युग आहे. बाळ जन्मल्यापासून अनेक विचार आई वडिलांच्या मनात असतात की बाळ मोठा झाला की त्याला हे शिकवायचं ते शिकवायचं, इतकं त्याचं टोटल टाइम शेड्यूल टाईट करून ठेवतात की त्याला दुसरं काही विचार करायला वेळ मिळत नाही. स्पर्धेच्या युगात कॉम्पिटिशन, स्पर्धा, इन्स्ट्रक्शन, हे करायचे ते करायचे त्याच्या मागेच आपण मुलांना लावतो. म्हणून सांगण्यात येते की या स्पर्धेच्या युगात आपण पाहतो की प्रत्येकांमध्ये कला आहे, भगवानाने सगळ्यांना कला दिलेली आहे, सगळ्यांमध्ये विशेषता आहे, हे सत्य आहे. परंतु आपण रिझर्व्ड होतोय, आपल्याला असं वाटते की ही कला माझी माझ्याकडेच राहायला पाहिजे आणि म्हणून आपण ती कला दुसऱ्यांना देण्यासाठी पुढे मागे ही चकतो. हे मी समजा दुसऱ्यांना सांगितलं तर तोही शिकल आणि त्याच्याकडूनही माझ्या माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने त्यांनी करून दाखवलं तर माझं महत्व कमी होईल या वृत्तीने आपण आपली कला दुसऱ्यांना शिकवत नाही. चुकीच आहे. जितकं आपण देऊ तेवढं ते आपल्यामध्ये वाढत असतं हे गणित या पद्धतीचं आहे. जसं आपण म्हणतो की ज्या गोष्टीची कमतरता तुमच्याकडे आहे त्याचं दान तुम्ही करा तेवढं ते तुमच्याकडे वाढत जाणार आहे. त्याच पद्धतीने जी कला तुमच्याकडे आहे ती कला तुम्ही दुसऱ्यांना देत जा तेवढं ते तुमच्यामध्ये वाढत जाणार आहे. तर कला आपली जी आहे ही आपण दुसऱ्यांना दिली पाहिजे. कला जितकी आपण दुसऱ्यांना देऊ, जसं आपण पाहतो की पाण्याला तुम्ही थांबून ठेवा तर ते स्टॅग्नेट वॉटर जास्त कामाला येणार नाही, परंतु वाहतं पाणी आहे तेवढं ते शुद्ध आणि पवित्र असतं. त्याच पद्धतीने जी कला आपल्यामध्ये आहे दुसऱ्यांना तीच चला सांगत राहा. तुम्हाला एखादा पदार्थ बनवता येत असेल तुम्ही दुसऱ्यांना सांगा. आजकाल काय होतंय की पदार्थ मला बनवता येतंय परंतु मी दुसऱ्यांना सांगणार नाही. कोणी विचारलं तर आपण त्यांना चुकीची रेसिपी सांगतो आणि चुकीची रेसिपी सांगून फायदा काय झालाय? कधीतरी पुढे चालून तुम्ही ती रेसिपी विसरणार, मग त्यावेळेस कोणाला सांगणार? म्हणून हे खूप आवश्यक आहे. आता छोटासा उदाहरण तुम्हाला देण्यात आलं, परंतु प्रत्येकांमध्ये जी काय कला आहे ती कला दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. बोलायचा या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करा. कधी कधी असंही घडत असतं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिलं, आपण सहज बोलून जातो की तुम्हाला एवढं दुःख दिलास ना, आता मी सोडणार नाही, आता मी बघतो, आता मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण बोलतो पण बदला पण घेतो आणि मग म्हणतो मग केलं की बरोबर. वरच्या पातळीवर आपण हे दाखवतो की आपण समाधानी झालोय, परंतु आतून आपलं अंतर्मन त्याच्यापेक्षा डबल दुःखी झालेलं असत. कारण त्यांनी दुःख दिलं, मी बदल्याची भावना ठेवली, मी दुःख दिलं आणि वरून फक्त मला एवढं जाणवते की मी बदल्याची भावना घेतली, त्याला मी पाहिजे तसं उत्तर दिलं, आता मी समाधानी आहे, त्याला टिट फॉर टॅट मी केले. परंतु आंतरिक स्वरूपात मी पहा, आंतरिक पातळीवर पहा, काय आपण समाधानी आहोत? काय आपण सुखी आहोत? नाही. म्हणून बोल कसे पाहिजे? बोल आपले सत्यता सभ्यताला धरून पाहिजे, मौन आपलं दैवी गुणाचं पाहिजे, अबोला किंवा नाराजगीचा मौन नकोय, परंतु मौन असा पाहिजे की एखाद्याचं जीवन बनेल, एखाद्याचं जीवन घडेल किंवा एखाद्याला सुख मिळेल, आनंद मिळेल, दृष्टीने प्रेम मिळेल, असं आपलं मौन पाहिजे. आणि या दोन गोष्टींचं सहयोग म्हणा किंवा बॅलन्स बोल आणि मौन या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आहे, तर अवश्य मी तुम्हाला म्हणेन की तुम्हाला स्वतः जाणवणार, अनुभवात येणार की जीवन किती सुखमय आहे, आनंदमय आहे, आणि या स्पर्धेच्या युगात आपण किती छानपैकी जीवन व्यतीत करू शकतो। आज आपण अजून एक संतुलनच्या विषयावर बोलूया, आणि तो संतुलन आपल्याला ठेवायचा आहे मेटेरियल व्हॅल्यूज आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूजचा। मेटेरियल व्हॅल्यूज हेही आवश्यक आहे, कारण की ज्या अर्थी आपल्याला शरीर आहे त्या ठिकाणी अवश्य मेटेरियल वस्तू आपल्याला पाहिजे आणि त्याची किंमतही आपण केली पाहिजे। जसं आपण पाहतो की परमेश्वराने किंवा या प्रकृतीने आपल्याला 5 तत्वांचा सुंदर शरीर दिलेला आहे आणि या सुंदर शरीराचं आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे, याच्या स्वास्थ्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। या शरीराद्वारे आपण चांगले कर्म केले पाहिजे, हात परमेश्वराने आपल्याला दिले, या हाताने आपल्याला सत्कर्म करायचे, पाय परमेश्वराने दिले आपल्याला चांगल्या मार्गावर चालायचे, परमेश्वराने आपल्याला डोळे दिले चांगलं पाहण्यासाठी, कान दिले चांगलं ऐकण्यासाठी, तोंड दिले चांगलं बोलण्यासाठी। या शरीरात सूक्ष्म रूपात मन बुद्धी संस्कार देखील आहे चांगलं विचार करण्यासाठी, चांगला निर्णय घेण्यासाठी आणि चांगले संस्कार बनवण्यासाठी। मेटेरियल जगात राहत असताना काय मेटेरियल वस्तूंची आपल्याला आवश्यकता आहे? जसं प्रथम आवश्यकता आपण म्हणतो की रोटी कपडा और मकान। आता रोटी कपडा और मकान हे जे 3 आवश्यक मेटेरियल वस्तू आहे ज्याच्यात याची खूप व्हॅल्यू आहे हे आहे, तर या संसारात आपण राहू शकू किंवा जीवन सुखमय व्यतीत करू शकू। परमेश्वराने ज्या अर्थी प्रत्येकाला परमधाम वरून या सृष्टीवर पाठवलंय तर प्रत्येकांची या 3 गोष्टींसाठी सोय केलेली आहे, रोटी कपडा आणि मकान। प्रत्येकाला हे 3 गोष्टी मिळालेल्या आहे। हा प्रमाण कसं आहे या विषयावर मी बोलत नाही, कारण की कर्मा अनुसार याचा प्रमाण पण कमी किंवा जास्त होत असतो, कारण की परमेश्वर ज्यावेळेस सृष्टीवर पाठवतो त्यावेळेस कोणाला जास्त किंवा कमी या पद्धतीने देऊन पाठवत नाही। कमी जास्त हे आपल्या कर्मानुसार ते बनत असतं। जीवनात सुखमय जीवन बनवण्यासाठी धनाचीही गरज आहे। आता धन प्रत्येकाकडे आहे असं म्हणता येणार नाही की याच्याकडे धन आहे आणि याच्याकडे अजिबात नाही। परमेश्वराने सगळ्यांची सोय केलेली आहे, धनही प्रत्येकाकडे आहे, परंतु त्या धनाचा वापर आपण कुठं कसं आणि कुठपर्यंत करत आहोत हे मग वैयक्तिक आपल्यावर निर्भर आहे। कारण की सुख आणि दुःख हे 2 गोष्टी असे आहे जे परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त होत नाही, परंतु हे आपल्याला आपल्या कर्मानुसार प्राप्त होत असतं। रोटी कपडा आणि मकान हे 3 गोष्टी पण आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळत असतं। परमेश्वराने या 3 गोष्टी प्रत्येकाला दिलेला आहे, परंतु त्याचा वापर आपण कुठं कुठपर्यंत करत आहोत ते आपल्यावर निर्भर करत आहे। आता पहिला विषय आपण रोटीचा पाहूया, म्हणजेच पोट भरण्याचा विषय। आज कोणाचं पोट भरत नाहीये, सगळ्यांचंच पोट भरत आहे, ते पशु प्राणी असो किंवा न बोलणारे न चालणारे ते वनस्पती का असेना। तर ज्या अर्थी वनस्पती किंवा मुखबधिर न बोलणारे असे मुख प्राणी त्यांचंही पोट परमेश्वर बनण्यासाठी बंधायमान आहे, तर त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपले पोट तर अवश्य परमात्मा भरणारच। म्हणजे हे जे काय मेटेरियल आवश्यक वस्तू आहे हे तर गरजा परमात्मा आपले पूर्ण करतच असतो। याच्यात हा दुसरा भाग आहे की मन आपलं संतुष्ट होत आहे, याच्यात हा दुसरा भाग आहे की पोट आपलं संतुष्ट होत आहे, परंतु मन कुठपर्यंत संतुष्ट होते? मन एक असं सूक्ष्म पोट आहे जो कधीही भरत नाही। आपण सहज बोलूनही जातो की याचं पोट मोठं मोठं होत चाललेलं आहे, कशामुळे? तर याची इच्छा पूर्ण होत नाहीये, आणि ज्या ठिकाणी इच्छा आहे त्या ठिकाणी व्यक्ती कधीही अच्छा म्हणजे चांगला बनत नाही। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की परमेश्वराने आपली इच्छा तर पूर्ण केली, म्हणजेच पोट भरण्याची इच्छा। आज आपण पाहतोय की आज पोटाला पाहिजे तरी किती, 2 पोळ्या पोटाला भरपूर आहे, परंतु आज आपण जे काही वाईट कृत्य करतो किंवा चोरीचा कार्य जे काही जगात चालू आहे त्याच्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार जे काही जगात चालू आहे सहज लोक म्हणून जातात पापी पोट आहे पापी पेट आहे सहज बोलून जातात पोटासाठी आम्ही करतोय. अहो विचार करा पोटाला लागतं तरी किती. पोट इतकं प्रामाणिक आहे की 2 चपाती पेक्षा जास्त पोट खात नाही. पोटाची विशेषता आहे की तुम्ही 2 पेक्षा जास्त देत असणार तर ते बाहेर काढून टाकतं ते आतमध्ये ठेवत नाही किंवा पाचन क्रिया आपली बिघडते कारण की त्याची कॅपॅसिटी फक्त 2 चपातीचीच आहे. पोट खूप प्रामाणिक आहे परंतु मन 2 चपाती काय 10 चपाती आपण डब्यात ठेवले तरीही मन संतुष्ट होणार नाही कारण की मनात सतत एकच असतं. समजा उद्या मला नाही मिळालं तर उद्या मिळेल परवा नाही मिळालं तर परवाची सोय करणार. म्हणजे मन असं आहे की कधीही संतुष्ट होत नाही. परंतु लक्षात ठेवा की ज्या अर्थी परमेश्वराने पाठवले आपल्याला या सृष्टीवर तर अवश्य त्यांनी आपली ही पूर्णतः सोय करूनच पाठवलेला आहे कारण की जबाबदार तो आहे. आपण त्याची लेकरं आहोत आपण त्याची मुलं आहोत. वडील काय आपल्या मुलांकडे लक्ष देणार नाही असं कुठं शक्य तरी आहे का? हो. परंतु कधी कधी आपल्याला असेही अनुभव येतात की आपल्याला कधी जीवनात असाही प्रसंग आला असेल की आपल्याला खायला काही नव्हतं आणि आपण टोटली बेगरी लाईफ मधून पास झालेलो होतो आणि त्यावेळेस आपल्या मनात हाही प्रश्न निर्माण होतो की त्यावेळेस मग परमेश्वर कुठे गेला होता. लक्षात घ्या की आई वडिलांना नेहमी मुलांना काहीतरी शिकवायचं असतं आणि शिकवण्यासाठी ते कधी कधी साक्षी होतात किंवा अलिप्त होतात की मुलगा करावं प्रयत्न त्यांनी करावं मेहनत त्यांनी करावी आणि ज्या वेळेस तो मेहनत आणि प्रयत्न करतो तर त्याला ती गोष्ट प्राप्त होत असते. त्याच पद्धतीने आपण परमेश्वराची मुलं आहोत आणि तेही आपल्यासाठी थोडस बघतात की मुलं किती प्रयत्न करत आहे किती मेहनत घेत आहे किती हे त्यासाठी झटताय आणि ज्यावेळेस आपली धडपड आपलं झटणं ते पाहतात आपल्याला यश तर मिळणारच आहे सगळं काय प्राप्त होणारच आहे कारण की जबाबदार हा परमेश्वर आहे आपले पोट भरण्यासाठी. त्यामुळे मनात कधीही विचार आणू नाही की माझं पुढे भविष्य कसं होईल मला मिळणार किंवा नाही. आजच्या या युगात कलियुगी युगात आजचं युग ज्यावेळेस आपण म्हणतो तर अक्षरशः डोळ्यासमोर आजचा हा कलियुगी युगच उभा राहतो आणि या कलियुगी युगात जे वयोवृद्ध झालेले आहे रिटायर पर्सन त्याला एक पेन्शनचा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि दुसरा भय म्हणजे मुलं आपल्याला सांभाळतील का पुढे माझं काय होईल खायला मला मिळेल का. हा जो प्रश्न आहे हा सहज सॉल्व होण्यासारखा आहे. बघा पहिली गोष्ट निश्चय ठेवा परमेश्वरावर. त्याच्यावर निश्चय आपण ठेवलात तर सगळी गोष्टी सहज पार होऊ शकतात. कुठल्याही प्रकारची कठिनाई येणार नाही आणि जितकं आपल्याला आवश्यक आहे परमात्मा आपल्याला अवश्य कुठून ना कुठून आणून देणारच आहे कारण की जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी आपल्याला या सृष्टीवर पाठवले तर आपली सोय करूनच त्यांनी पाठवलेला आहे. दुसरी गोष्ट तो आहे कपडा. आज अंग झाकण्यासाठी प्रत्येकाला वस्त्र आहे परंतु वस्त्र ज्यावेळेस आपण परिधान करतो तर ते वस्त्र शालीनतेचे पाहिजे कारण की आज वस्त्र असून देखील काही लोकांची अशी वृत्ती झाली की फॅशनच्या नावाखाली वस्त्र हे कमी घालायला लागले आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांची वृत्ती देखील ही चुकीची होऊ लागलेली आहे. वस्त्र परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे अंग झाकण्यासाठी. पूर्णतः आपल्याला अंग झाकायचं आहे आणि त्याचबरोबर असंही म्हणण्यात येतं की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. जितकं आपण आपलं जीवन सिंपल बनू आपला पेहराव आपण सिंपल बनू तेवढंच आपण उच्च विचाराचेही बनू शकू. ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालयमध्ये जो युनिफॉर्म आहे तो पांढरा पोशाख आहे. पांढरा पोशाख का ठेवण्यात आलाय? पांढरा हा असा रंग आहे की पवित्रतेची निशाणी आहे. पांढरा मध्ये आपण पाहतो की संयम आणि नियम दिसून येतात. पांढरा मध्ये छोटासा डाग असेल तरी पटकन दिसून येतं आणि त्यामुळे ते न घालण्यासारखं बनत असतं. म्हणून स्वच्छ वस्त्र म्हणजेच पांढरं वस्त्र मानलं जातं. जितकं मन आपलं स्वच्छ तेवढंच बाह्य रूपात आपल्याला स्वच्छ राहायचे. म्हणजे पोशाखही आपल्याला हे दाखवत असतं की मन आपलं किती स्वच्छ आहे. आणि ज्यावेळेस आपण बाह्य रूपात सिंपल राहू जितकी आपण आपली अपेक्षा कमी करू तेवढं आपले विचार उच्च कोटीचे बनत असतात. हाई थिंकिंग त्याच्यासाठी सतत विचार सागर मंथन हे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींचं मंथन हे आवश्यक आहे आणि ते तेव्हाच होऊ शकणार जेव्हा आपण मटेरियल गोष्टीतून थोडस आपली बुद्धी बाहेर काढू. जितका आपल्याला आवश्यक आहे तेवढं तर परमेश्वर आपल्याला देतच आहे, परंतु अधिक अपेक्षा आपल्याला दुःखदायी बनवत असते आणि त्याचबरोबर कंपॅरिझन हे देखील आपल्याला दुःखदायी बनवत असतं. आपण समजा कंपेअर करत राहिलो, यांच्याकडे एवढं आहे माझ्याकडेही पाहिजे. कंपॅरिझन ज्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्या ठिकाणी इच्छा निर्माण होतात, इच्छा निर्माण झाले कंपॅरिझन सुरू झालं आणि त्या ठिकाणी आपल्याला प्राप्ती काहीच होत नाही, इच्छा असून देखील मिळत नाही. तुम्हाला सांगावंस असं वाटतं, जसं की आपण ज्यावेळेस सूर्य आपल्या समोर आहे त्यावेळेस आपली सावली मागे पडते. तुम्ही पुढे पुढे जात राहा, सावली तुमच्या मागे मागे येत राहणार. पण ज्यावेळेस आपण सूर्याला तोंड फिरवतो आणि पाहतो तर आपल्याला सावली जी आहे ती आपल्या पुढे दिसते आणि सावलीला ज्यावेळेस तुम्ही पकडायला जाल तर सावली कधीही हातात येत नाही. त्याच पद्धतीने जितका आपण परमेश्वराला पाहून कार्य करू तेवढं तुम्हाला जाणवणार की जे काय आपली इच्छा आहे, जे काय आपली अपेक्षा आहे किंवा जे काय आपली गरज आहे, जे आपल्याला आवश्यक आहे ते आपल्या मागोमाग ऑटोमॅटिक येत असतात. परंतु आपण मागे ठेवून परमेश्वराला मागे ठेवलात आणि या इच्छा अपेक्षा किंवा जे काय मेटेरियल वस्तू आहे याला धरायचा प्रयत्न केलात तर कधीही ते आपल्या हाती येणार नाही. आपण ते प्रयत्नच करत राहू परंतु शेवटपर्यंत ते आपल्या हाती लागणार नाही आणि प्राप्ती काहीच नाही. हे आवश्यक आहे की आपण मेटेरियल वस्तूंच्या मागे लागू नाही. परमेश्वर आपल्याला भरपूर काही देत आहे आणि त्याच्यात आपण आपलं मन आणि बुद्धी संतुष्ट ठेवलं पाहिजे. कारण की जितकी संतुष्टी आहे, जितकं संतोष मन आहे तेवढं प्राप्तीही आपल्याला अधिक होत असते. आणि तिसरा आहे तो आहे मकान. परमेश्वराने मकानही सगळ्यांना दिलेलं आहे. प्रथम मकान तर म्हणावं ते हे शरीरच आपलं मकान आहे, खूप महत्वाचं आहे. कारण की हे मकान म्हणजेच की आपण खूप काय सुरक्षित आहोत. या ठिकाणी दोन गोष्टींचं डिफरन्स तुम्हाला दिसणार. एक आहे ज्यावेळेस मी आपण म्हणते तर त्या ठिकाणी आत्मा आहे आणि माझं म्हणजे शरीर. मकान आहे हे शरीर आणि मालक आहे आत्मा. तर मालकाला तर मकान मिळालेलं आहे, शरीर मिळालेलं आहे. आज तर आपण असंही पाहतो की अनेक असे इन्सिडेंट घडतात, अनेक असे काही प्रसंग घडतात की अचानक अनेकांची मृत्यू होते आणि त्यामुळे अचानक झालेली मृत्यू आणि पटकन मिळणं शरीर हे थोडंफार कठीण जाणवतं. परंतु आपण सर्वजण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला परमेश्वराने आणि प्रकृतीने मिळून हे सुंदर मकान दिलेलं आहे. या मकानात आपण राहतोय, या मकानाकडे लक्ष देणं किंवा याची व्यवस्थित निगा करणं हे आवश्यक आहे. आणि या मकानाला अजून एक मकान परमेश्वराने दिलेलं आहे, मग ते आहे छत. मग ते किरायचं असो किंवा स्वतःच असो, पण आहे. परमेश्वराने एवढेही प्रत्येकाला धन दिलेलं आहे जे किरायच्या घरातही ते सुरक्षित राहू शकत आहे. परंतु समजा माझी अपेक्षा आहे की मला पण शेजाराने जसं बंगला बांधलाय तसं मलाही माझं बंगला बांधायचं आहे. हा प्रयत्न करा नाही म्हणत नाही, परंतु त्याच्यासाठी धावपळ, त्याच्यासाठी जीव ओतणं, त्याच्यासाठी टेन्शन मध्ये येणं आणि त्याच्यासाठी वाईट मार्गाने धन एकत्र करणं हे सगळं चुकीचं जाणवतं. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला जी काय सोय दिलेली आहे, तुम्ही समजा किरायच्या मकानात राहताय तर परमेश्वराने त्या पद्धतीने तुम्हाला धनही दिलेलं आहे जे तुम्ही महिन्याच्या महिन्यात तेवढं धन देऊ शकतात आणि व्यवस्थित राहू शकतात. आणि त्याच ठिकाणी परमेश्वराने समजा आपल्याला जे काय मकान दिलेलं आहे, मग त्याच्यात परत प्रश्न निर्माण होतो तो कंपॅरिझनचा. दुसऱ्यांचा बंगला चांगला आहे, माझाही तसा सुंदर बंगला पाहिजे. तर बंगला बांधताय किंवा छोटस घर बांधताय किंवा झोपडी बांधताय ते आपलं स्वतःच आहे, त्याचा तुम्ही आनंद मनवा. कारण की ज्या घरात आपण राहतोय आपले जसे विचार आहे, जसे आपले संकल्पना आहे, त्याचं ते तसं वातावरण बनत असतं. आणि वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. समजा आपले विचार सकारात्मक आहे तर वास्तू आपल्याला सतत तथा तू म्हणत राहणार आहे, परंतु नकारात्मक आपले विचार आपल्या वास्तूमध्येच चालू आहे तर ते काय करणार आहे, तथा तू करणार आहे, आणि तिथं मग आपण दुःखी होऊ आणि म्हणू की ही वास्तू मला सुखच देत नाही किंवा ही वास्तू मला आनंदच देत नाही किंवा या वास्तूत शांतीच नाहीये. परंतु शांती निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. संकल्प माझे सकारात्मक आहे, माझे व्हायब्रेशन त्या वास्तूसाठी उत्तम आहे, चांगले आहे, आपलेपणचे आहे, तर अवश्य तुम्हाला जाणवणार की ती वास्तू आपल्याला सुख आणि आनंद देत असते. हे मटेरियल वस्तू झाले. जे आपण पाहतोय की रोटी, कपडा और मकान हे तिन्ही गोष्टी तर परमेश्वराकडून आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. जगात जितकी लोक राहताय लक्षात घ्या, प्रत्येकाला छत आहे. आता विचार करा की जी व्यक्ती रेल्वे स्टेशन मध्ये झोपत आहे त्याला पण वर छत आहे. आता कर्मा अनुसार त्याला तो छत मिळालेला आहे. कर्म त्यांनी चांगले केले असते किंवा आताही त्यांनी कर्म चांगले करण्याचा विचार केला तर त्याचा छत बदलू शकतो. तो रेल्वे स्टेशन मध्ये झोपणारा व्यक्ती चांगल्या कर्म केल्यामुळे कुठेतरी तो स्वतःच्या हिंमतीने, स्वतःच्या चांगल्या प्रयत्नांनी एक छोटीशी झोपडीही बांधू शकतो.